परिवार के साथ एक दिन।
Ein Tag mit der Familie.
Anna अपने परिवार के साथ एक दिन बिताती है।
Anna verbringt einen Tag mit ihrer Familie.
वे चिड़ियाघर जाते हैं।
Sie besuchen den Zoo.
वहां वे कई जानवर देखते हैं।
Dort sehen sie viele Tiere.
Anna को हाथी पसंद है।
Anna mag die Elefanten.
दोपहर में वे साथ में आइसक्रीम खाते हैं।
Am Mittag essen sie zusammen Eis.
Anna को चॉकलेट आइसक्रीम पसंद है।
Anna liebt Schokoladeis.
चिड़ियाघर के बाद वे पार्क जाते हैं।
Nach dem Zoo gehen sie in den Park.
पार्क में वे गेंद खेलते हैं।
Im Park spielen sie Ball.
Anna अपने भाई को गेंद फेंकती है।
Anna wirft den Ball zu ihrem Bruder.
उसका भाई गेंद पकड़ता है।
Ihr Bruder fängt den Ball.
दोपहर के बाद वे घर जाते हैं।
Am Nachmittag fahren sie nach Hause.
घर पर वे एक फिल्म देखते हैं।
Zu Hause sehen sie einen Film.
फिल्म बहुत मजेदार है।
Der Film ist sehr lustig.
वे बहुत हंसते हैं।
Sie lachen viel.
फिल्म के बाद अन्ना सोने जाती है।
Nach dem Film geht Anna schlafen.
Anna ne apne parivar ke saath ek achha din bitaya.
Anna hat einen schönen Tag mit ihrer Familie verbracht.
Max aur uski khoi hui billi.
Max und seine verlorene Katze.
Max bahut dukhi hai kyunki uski billi bhag gayi hai.
Max fühlt sich sehr traurig, weil seine Katze weggelaufen ist.
Kahani dikhati hai ki wo apni bhavnaon ke saath kaise nipatta hai aur kaun si bhavnaen wo anubhav karta hai.
Die Geschichte zeigt, wie er mit seinen Gefühlen umgeht und welche Emotionen er dabei erlebt.
यह एक नया दिन है और मैक्स अपनी बिल्ली को ढूंढ रहा है।
Es ist ein neuer Tag und Max sucht seine Katze.
वो अपने दोस्तों से पूछता है कि क्या उन्होंने उसकी बिल्ली देखी है।
Er fragt seine Freunde, ob sie seine Katze gesehen haben.
उसके दोस्त उसे बिल्ली खोजने में मदद करते हैं।
Seine Freunde helfen ihm, die Katze zu finden.
मैक्स अपनी बिल्ली की तस्वीरों के साथ पोस्टर बांटता है।
Max verteilt Poster mit Bildern seiner Katze.
वो अपनी बिल्ली को धीरे से बुलाता है जबकि वो पड़ोस में चलता है।
Er ruft seine Katze leise, während er in der Nachbarschaft läuft.
Max हर दिन अधिक प्रयास करता है अपनी बिल्ली को खोजने के लिए।
Max bemüht sich jeden Tag mehr, die Katze zu finden.
एक दिन Max को एक अच्छे बूढ़े आदमी से फोन आता है।
Irgendwann bekommt Max einen Anruf von einem netten alten Mann.
वो आदमी Max को बताता है कि उसने एक बिल्ली देखी है।
Der Mann erzählt Max, dass er eine Katze gefunden hat.
Max बहुत खुश है और उस आदमी का धन्यवाद करता है।
Max ist so glücklich und bedankt sich bei dem Mann herzlich.
वो बूढ़े आदमी के घर जल्दी जाता है ताकि अपनी बिल्ली को ले सके।
Er eilt zum Haus des alten Mannes, um die Katze zu holen.
Max खुशी से घर पहुंचता है और अपनी बिल्ली को देखता है।
Max erreicht glücklich das Haus und sieht seine Katze.
बिल्ली म्याऊं करती है और मैक्स की बाहों में कूद जाती है।
Die Katze miaut und springt in Max' Arme.
Max खुश है और वादा करता है कि वो बिल्ली का अच्छी तरह देखभाल करेगा।
Max ist glücklich und verspricht, auf die Katze besser aufzupassen.
Lisa पॉडकास्ट की दुनिया खोजती है।
Lisa entdeckt die Welt der Podcasts.
Lisa सीखती है कि पॉडकास्ट का उपयोग कैसे किया जाता है ताकि नई जानकारी प्राप्त की जा सके और सीखने में मजा आए।
Lisa lernt, wie man Podcasts benutzt, um neue Informationen zu erhalten und Spaß am Lernen zu haben.
ये कहानी मीडिया और संचार माध्यमों की दुनिया में मार्गदर्शन करती है।
Die Geschichte führt in die Welt der Medien und Kommunikationsmittel ein.
Lisa ne har subah podcast sunna shuru kiya hai.
Lisa hat begonnen, Podcasts jeden Morgen zu hören.
Shuru mein use sab samajhne mein kathinai hui.
Zuerst fand sie es schwierig, alles zu verstehen.
Lekin kuch dinon ke baad yeh aasan ho gaya.
Aber nach ein paar Tagen war es einfacher.
Usne vibhinn vishayon ko khojne shuru kiya.
Sie begann, verschiedene Themen zu entdecken.
Har din woh kuch naya seekhti thi.
Jeden Tag lernte sie etwas Neues.
Podcast uski dainik dincharya ka hissa ban gaye.
Podcasts wurden Teil ihrer täglichen Routine.
Lisa ne apne gyan mein sakaratmak badlav dekhe.
Lisa bemerkte positive Veränderungen in ihrem Wissen.
Wo apne doston ke saath apne naye gyan ko saajha karne lagi.
Sie teilte ihr neues Wissen mit ihren Freunden.
Uske dost uske gyan se prabhavit hue.
Ihre Freunde waren beeindruckt von ihrem Wissen.
Lisa khush thi ki usne ek nayi seekhne ki vidhi pai.
Lisa war froh, eine neue Lernmethode gefunden zu haben.
Usne aage aur naye podcast khojne ki yojana banai.
Sie plante, weiter neue Podcasts zu entdecken.
Podcast ne Lisa ke liye nayi duniya kholi.
Podcasts öffneten für Lisa neue Welten.
Wo vishayon ki vividhta se romanchit thi.
Sie war begeistert von der Vielfalt der Themen.
Lisa ne pehchana ki gyan shakti hai.
Lisa erkannte, dass Wissen Macht ist.
Podcast ne use apne adhyayan ke liye nayi prerana di.
Podcasts gaben ihr neue Inspiration für ihr Studium.
Lisa janti thi ki usne ek shaktishali upkaran khoja tha.
Lisa wusste, dass sie ein mächtiges Werkzeug entdeckt hatte.
Wo is naye avsar ke liye abhari thi.
Sie war dankbar für diese neue Möglichkeit.
Vidai ki kala.
Die Kunst des Abschiednehmens.
Tom dosto aur sahakarmiyon se vida lene ke vibhinn tarike seekhta hai, jabki wo duniya bhar mein yatra karta hai.
Tom lernt verschiedene Arten, sich von Freunden und Kollegen zu verabschieden, während er um die Welt reist.
Pratyek sanskriti ka apna vidai kehne ka tarika hai.
Jede Kultur hat ihre eigene Art, sich zu verabschieden.
Japan mein ek samman ke sanket ke roop mein jhukta hai.
In Japan verbeugt man sich als Zeichen des Respekts.
Italy mein dosto ke beech gale milna aam hai.
In Italien ist eine Umarmung unter Freunden üblich.
New Zealand mein naak se naak wala abhivadan hongi paramparik hai.
In Neuseeland ist der Nase-an-Nase-Gruß, der Hongi, traditionell.
Bharat mein haath milana sambandh dikhata hai.
In Indien drücken Hände Zusammengehörigkeit aus.
France mein vidai ke roop mein gaal par chumban hota hai.
In Frankreich gibt es ein Wangenküsschen als Abschied.
Tom ne paya ki kaise prathaen alag alag thi, ye aakarshak tha.
Tom fand es faszinierend, wie unterschiedlich die Praktiken waren.
Usne mehsoos kiya ki har vidai ka ek vishesh mahatv hota hai.
Er stellte fest, dass jeder Abschied eine besondere Bedeutung hatte.
Tom ke liye vidai lena ek kala ban gaya tha.
Für Tom war Abschied nehmen eine Kunst geworden.
Usne har vidai ke mahatv ko samjha.
Er erkannte die Bedeutung jedes Abschieds.
Har vidai mein usne khushi aur udasi ki ek jhalak anubhav ki.
In jedem Abschied spürte er eine Spur von Freude und Traurigkeit.
Usne usme aam insaniyat ko pehchana.
Er erkannte die gemeinsame Menschlichkeit darin.
Vidai ne use duniya mein apni jagah ke bare mein sochne par majboor kiya.
Der Abschied ließ ihn über seinen Platz in der Welt nachdenken.
Har alvida ne use duniya ko behtar dhang se samajhne mein madad ki.
Jedes Lebewohl half ihm, die Welt besser zu verstehen.
Tom ne mehsoos kiya ki har vidai ek nayi shuruaat thi.
So erkannte Tom, dass jeder Abschied ein neuer Anfang war.
Dadi maa ke swasthya sujhav.
Gesundheitstipps von Oma.
Dadi sharir ka dhyan rakhkar kaise swasth rahe, is par mahatvapurn sujhav deti hain.
Oma gibt wertvolle Tipps, wie man gesund bleibt, indem man auf seinen Körper achtet.
Purani ghadi ka rahasya.
Das Geheimnis der alten Uhr.
Ek purane ghar mein Leo ne ek rahasyamayi ghadi khoji, jo keval samay se adhik dikhati hai.
In einem alten Haus entdeckt Leo eine mysteriöse Uhr, die mehr zeigt als nur die Zeit.
Ye kahani sikhati hai ki kaise sankhyaon, samayon aur tithiyon ko sahi dhang se namit kiya jaye.
Die Geschichte lehrt, wie man Zahlen, Uhrzeiten und Daten präzise benennt.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.